विविध भारती पुणे, पराग चिंचोळकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. विश्व संवाद केंद्राच्या वतीनं आज पुण्यात महिला माध्यमकर्मी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवसभराच्या या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार डॉ उदय निरगुडकर यांच्या हस्ते झालं, तर संमेलनाचा समारोप राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत झाला. मुद्रित माध्यमासह नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या महिला पत्रकारांनी यात सहभाग घेतला. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या म्हणजेच एफडीएच्या अहवालातून समोर आली आहे. एफडीएनं गेल्या 100 दिवसांमध्ये राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यासाठी 5176 नमुन्यांचं संकलन केलं. यात 419 नमुने कमी दर्जाचे, 185 असुरक्षित आणि 8 नमुन्यांमध्ये छापील माहिती चुकीची असल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकारनं प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले होते. एफडीएच्या 100 दिवसांच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील ज्या भागांमध्ये पाण्याचे मीटर बसवण्याचं काम पूर्ण झालं आहे तेथील नागरिकांकडून मीटर रिडिंगनुसार पाणीपट्टी घेण्यास मान्यता द्यावी असा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं मान्यतेसाठी ठेवला आहे. मात्र गेल्या महिन्यापासून या प्रस्तावावर चर्चाच झाली नसल्यानं अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील 10 लाखांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा नियमांचं महत्व पटवून देण्यात येणार आहे. रोड सेफ्टी ट्रेक या नवीन उपक्रमाद्वारे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता रुजवली जाणार आहे. येत्या 1 जूनपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात इयत्ता 5वी ते 10वीचे विद्यार्थी सहभागी होतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित वाहतुकीचं महत्व पटवून देणं हे आमचं ध्येय आहे असं पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितलं. वनविभागाच्या वतीनं दरवर्षी वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमेला शासकीय यंत्रणा आणि वन्यजीव तज्ज्ञांच्या सहभागातून प्राणीगणना होते. कारण या पौर्णिमेला रात्रीचा कालावधी मोठा आणि चंद्रबिंबही खूप मोठं असतं. मात्र यंदा सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे प्राणीगणनेत मोठा अडसर निर्माण झाला आहे. तरीही वनविभागानं विविध ठिकाणी प्राणीगणनेसाठी तयारी केली आहे. राज्यातील सर्व जंगलात एकंदर सुमारे 10,000 जास्त मचाण बांधण्यात आली आहेत. हे सर्व मचाण 15 दिवस आधीच आरक्षित झाले आहेत. मुलांचं भावनिक भरणपोषण करणारी आई हे जगातलं सर्वोत्तम विद्यापीठ आहे असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केलं. जागतिक मातृदिनानिमित्त जयगणेश व्यासपीठ पुणेतर्फे आज विघ्नहर्ता कार्यकर्ता मातृगौरव सन्मान सोहळ्याचं मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इथं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी जोशी बोलत होते. शहराच्या विविध भागातील 21 मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मातांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आंबेडकरी चळवळ नेटानं पुढे चालवणाऱ्या तसंच विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या कार्यकर्त्यांचा नुकताच पुण्यात सम्यक पुरस्कारानं गौरव करण्यात आला. तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि खासदार अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे सम्यक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचं यंदाचं 17वं वर्ष आहे. अवकाळी पावसामुळे जाहिरात फलक कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं 15 मे ते 15 जून या कालावधीत शहरात कुठेही फलक लावू नयेत असे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र आता हा कालावधी 25 मे ते 7 जून असा 14 दिवसांसाठी मर्यादित करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित जाहिरात कंपन्या आणि महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 80 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक घटल्यानं फ्लॉवर, गाजर, सिमला मिरची आणि शेवगा महागला आहे. फळबाजारात आंब्याची आवक वाढली आहे. फुल बाजारात सुट्या फुलांना मागणी असली तरी आवकही चांगली असल्यानं दर स्थिर आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर ढगाळ वातावरण असून आज कमाल तापमान 36 तर किमान तापमान 22.3°C होतं. उद्याही तापमान असंच असेल आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.